हॅलो छोट्या दोस्तांनो, अटक मटकच्या आपण यांना पाहिलंय का? या भागात तुमचं स्वागत आहे. या वेळचा पक्षी बघून तुम्ही बहुतेक म्हणाल की ही चिमणी आहे, बरोबर की नाही? ही आहे का खरंच चिमणी? चिमणीसारखी दिसते तर खरी, पण तिचं छाती बघितलीत का? छातीवरचे खवले बघितलेत का? चिमणीला असतात का असे खवले? नाही ना. मग कुठला पक्षी आहे हा? हा आहे, या पक्षाचं नाव आहे मुनिया. काय पक्षाचं नाव? मुनिया. हा जो मुनिया असतो ना, हा चिमणीहून आकाराने थोडा लहान पक्षी असतो. तुम्ही जर त्याला वरून बघितलं तर त्याचाही रंग चिमणीसारखा असला तरी छातीवर असे खवले असतात. हा पक्षी विणीच्या हंगामात, म्हणजे जेव्हा त्यांना अंडी घालायची असतात त्या हंगामात आपल्याला अनेकदा दिसतो, आणि सध्या तो हंगाम चालू आहे. त्यामुळे तुम्ही जर नीट लक्ष देऊन कमी उंचीच्या झाडांच्या भोवती किंवा जिथे जास्त गवत आहे अशा भागात बघितलं तर तुम्हाला या पक्ष्यांचे थवे नक्की दिसतील. हा पक्षी जलाशयाबर जवळ किंवा ओलसर भागात जिथे उंच गवत आहे किंवा बांबूची वन किंवा मध्यम उंचीची झुडपं आहेत तिकडे हा पक्षी कळपाने वास्तव्य करतो. त्याची शेपटी टोकदार असते. जेव्हा विणीचा हंगाम नसतो तेव्हा नर आणि मादी सारख्याच रंगाचे दिसतात, पण ह्या पक्ष्यांचे कळप मात्र बरेच मोठे असतात. जर एखाद्या ठिकाणी खूप अन्न त्यांना उपलब्ध असेल तर एका कळपात 200-200 पक्षी सुद्धा असू शकतात. त्यांचे कळप त्यांचं मुख्य आवडतं अन्न म्हणजे गवताचं बी आणि किडे. त्यामुळे गवताचं बी टिपत हे पक्षी उड्या मारत लगतच्या झाडावर जातात. मुनिया पक्ष्यांच्या पद्धतीनुसार हे पक्षी सुबद्ध अशा घोळक्यानं उडत असतात. त्यांचं घरटं गोलसर आकाराचं असून त्याला बाजूने नळीसारखं एक छोटं प्रवेशद्वार म्हणजे एंट्रन्स गेट असतं. नेहमी ही घरटी एखाद्या छोट्या झुडपांमध्ये असतात. जमिनीपासून 10-15 मीटर उंचीवर पामच्या झाडीतही कधी कधी ही घरटी दिसून येतात. ते एका वेळी 4 ते 8 पांढरी शुभ्र अंडी त्यात घालतात. सध्या त्यांचा विणीचा हंगाम आहे तेव्हा हे पक्षी तुम्हाला नक्की दिसू शकतील. फक्त डोळे उघडे ठेवा आणि त्यांना बघा. तर मग बाय.